यशिया अध्याय 48 नव्या गोष्टी संबंधी भाकीत. जे तुम्ही इस्रायलाच्या नावाने ओळखले जाता आणि जे तुम्ही यहुदाच्या शुक्रणातून जन्मले आहात, याकुबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्रायलच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही, कारण ते स्वतःला पवित्र नगराचे म्हणतात आणि इस्रायलच्या देवावर विश्वास ठेवतात, ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर. मी काळापूर्वीच या गोष्टी जाहीर केल्या आहेत, त्या माझ्या मुखातून निघाल्या आणि मीच त्या कळविल्या. मी त्या अचानक करू लागलो आणि त्या घडून आल्या, कारण मला माहीत होते की तुम्ही हट्टी आहात. तुमच्या मानाचे स्नायू लोखंडाप्रमाणे ताट आणि तुझे कपाळ कास्याचे आहे. यास्तव मी तुला या गोष्टी आधीच घोषित केल्या, त्या घडण्या अगोदरच मी तुला सांगितले, जेणेकरून तू असे म्हणू नये की माझ्या मूर्तीने ती कृत्य केली आणि माझ्या कोरी मूर्तीने व माझ्या ओती मूर्तीने ती आज्ञा पिले. तू या गोष्टीबद्दल ऐकले, हे सर्व पुरावे पहा आणि तुम्ही जे काही बोललो ते खरे आहे का ते मान्य नाही करणार. आतापासून मी तुला नव्या गोष्टी माहीत नसलेल्या गोष्टी दाखविल्या आहेत, पूर्वी घडून गेलेल्या नाहीत, त्या आत्ताच अस्तित्वात आणल्या. या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत आणि आधी तू त्याच्याबद्दल कधीच ऐकले नाहीस, त्यामुळे आम्हाला हे अगोदरच माहीत होते असे तू म्हणू शकणार नाही. त्या तू ऐकल्या नाही, त्या तुला माहीत नाही. या गोष्टी पूर्वकालापासून तुझ्या कानाला माहीत नव्हत्या, कारण मला माहीत होते की तू फार कपट करणार आहेस आणि जन्मापासूनच तू बंडखोर आहेस. पण माझ्या नावाकरता आणि माझ्या सन्मानार्थ मी तुझा नाश करणार नाही. पहा, मी तुला गाळून पाहिले आहे पण चांदीसारखे नाही. मी तुला संकटाच्या भट्टीत शुद्ध केले आहे माझ्यासाठी, माझ्यासाठीच. हे मी करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊन देऊ. मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही. परमेश्वर इस्रायलास मुक्त करील. याकोबा माझे ऐक, आणि इस्रायला ज्याला मी बोलविले आहे माझे ऐक. मी तोच आहे, मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे. होय, माझ्याच हाताने पृथ्वीचे पाय घातले आणि माझ्या उजव्या हाताने स्वर्गे पसरली. जेव्हा मी त्यांना हाक मारतो तेव्हा ते एकत्र उभे राहतात. तुम्ही सर्व एकत्र या आणि माझे ऐका. ज्या कोणी तुमच्यामध्ये कुणी या गोष्टी सांगितल्या, परमेश्वराची सहमती त्याचा बाबेलाविरुद्ध असणारा हेतू साध्य करीन, तो खासद्याविरुद्ध परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करीन. मी बोललो आहे. होय, मी त्यास बोलाविले आहे, मी त्यास आणले आहे आणि तो यशस्वी होईल. माझ्या जवळ या आणि हे ऐका. प्रारंभीपासून मी गुप्तात बोललो नाही, जेव्हा हे घडले तेव्हा मी तेथे आहे, आणि आता परमेश्वर देवाने आणि त्याच्या आत्म्याने मला पाठवले आहे. जो तुझा खंडून घेणारा इस्रायलाचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वर तुझा देव जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो, ज्या मार्गाने तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो, जर तू माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर किती बरे झाले असते. तेव्हा भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुझी शांती असती आणि समुद्राच्या लाटाप्रमाणे तुझे तारण असते. तुझे वंशज वाळूच्या प्रमाणे आणि तुझ्या पोटची मुले तिच्या कणाप्रमाणे झाले असते, आणि तुमचे नाव माझ्यासमोरून काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते. माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खासद्यापासून पळा. गायनाच्या शब्दाने तुम्ही हे कळवा, तुम्ही हे सांगा, पृथ्वीच्या अंतापर्यंत गाजून बोला. सांगा, परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याला खंडून घेतले आहे. तो त्यांचे वाळवंटातून मार्गदर्शन करत असता त्यांना तहान लागली नाही. त्याने खडकातून त्यांच्यासाठी पाणी वाहायला लावले. त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले. पण परमेश्वर म्हणतो, पाप्यांस शांती नाही.